आमोस अध्याय 9. मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि तो म्हणाला, खांबाच्या माथ्यावर मार, म्हणजे इमारत अगदी उमऱ्यापासून हादरेल, आणि त्यांच्या डोक्यावर मारून त्याचे तुकडे कर. कुणी जिवंत राहिल्यास मी त्यास तलवारीने ठार मारेन. त्यांच्यातल्या एकालाही पळून जाता येणार नाही आणि त्यांच्यातल्या एकालाही सुटता येणार नाही. ते खणून मृत लोकात जरी गेले तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढीन. ते आकाशात उंच चढून गेले तरी मी त्यांना तेथून खाली आणीन. ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला तर मी सापाला आज्ञा करेन व तो त्यांना चावेल. ते जरी आपल्या वैरापुढे पाडावपणात गेले तर तेथून मी तलवारीला आज्ञा करेन आणि ती त्यांना ठार मारील. मी आपले डोळे त्यांच्याकडे चांगल्यासाठी नव्हे तर त्यांना त्रास कसा होईल याकरता लावीन. आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात. तो प्रभू सैन्यांचा परमेश्वर आहे आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार व मिस्राच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार. ज्याने आकाशामध्ये आपल्या माड्या बांधल्या आणि आपला घुमट पृथ्वी स्थापिला आहे, जो समुद्राच्या पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे. परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलचे लोक हो, तुम्ही मला कुशी लोकाप्रमाणे नाही काय? मी इस्रायलाला मिस्र देशातून, पलिस्टांना कपथोरमधून आणि आरामींना कीरमधून आणले नाही काय? पहा, प्रभू परमेश्वराचे डोळे पापी राज्यावर आहे आणि मी ते पृथ्वीच्या पाठीवरून नष्ट करीन, पण याकोबाच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही. पहा, मी आज्ञा करीन, धान्य चाळण्यासारखे मी इस्रायलाच्या घराण्याला सर्व राष्ट्रांमध्ये चाळीन व त्यातील लहान अशी कणी देखील भूमीवर पडणार नाही. माझ्या लोकातील पापी जे असे म्हणतात, आमचे काही वाईट होणार नाही किंवा ते आम्हास आडवेही येणार नाही, ते सर्व तलवारीने मारतील. त्या दिवशी दाविदाचा मंडप जो पडला आहे मी तो पुन्हा उभारीन. मी त्यांच्या भिंतीतील भगदाडे बुजवीन आणि जे उद्ध्वस्त झालेले आहे ते मी पुन्हा बांधीन. मी त्या पुरातन दिवसात होत्या तशाच पुन्हा बांधीन, यासाठी की त्यांनी अदोमाच्या उरलेल्यांना आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांना आपल्या ताब्यात घ्यावे. परमेश्वर जो हे करतो तो असे म्हणतो, परमेश्वर म्हणतो, असे दिवस येत आहेत की नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला, द्राक्ष तोडणारा बी पेरणाऱ्याला गाठील आणि पर्वत गोड द्राक्षरस गळू देतील आणि सर्व टेकड्या पाझरतील. मी माझ्या लोकास इस्रायला कैदेतून सोडून परत आणीन. ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील. ते द्राक्षाचे मळे लावतील आणि त्यापासून मिळणारा द्राक्षच पितील. ते बागा लावतील व त्यापासून मिळणारे पीक खातील. मी त्यांना त्यांच्या देशात रुजवीन आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पुन्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वर तुझा देव असे म्हणतो.